नेहमिया अध्याय 11। इस्रायली लोकांचे नेते जे यरुशलेम नगरात राहत होते आणि बाकीच्या लोकांपैकी 10 एकाने पवित्र यरुशलेम नगर येथे राहावे आणि उरलेल्या 9 जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरविण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या आणि जे लोक स्वखुशीने यरुशलेमेमध्ये राहायला तयार झाले त्यांना लोकांनी आशीर्वाद दिले। जे प्रांताचे अधिकारी यरुशलेमात राहिले ते हेच होते, पण काही इस्रायल लोक याजक लेवी मंदिराचे सेवेकरी व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यहुदातील आपापल्या नगरामध्ये व वतनात राहत होते। यरुशलेमेमध्ये काही यहुदी आणि बन्यामिनी घराण्यातील व्यक्ती राहत होत्या। यरुशलेमामध्ये आलेले यहुदांचे वंशज पुढील प्रमाणे: उज्जियाचा पुत्र अथाया, जखऱ्याचा पुत्र अमर्याचा पुत्र आणि अमर्या शफाट्याचा, शफाट्या महलेलचा, महलेल हा पेरेसाचा वंशज, बारुकचा पुत्र मासेया, बारुक हा कोलहोजाचा पुत्र, कोलहोजे हजायाचा पुत्र, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखऱ्याचा आणि जखऱ्या शिलोनीचा पुत्र। पेरेसचे सर्व पुत्र जे यरुशलेमामध्ये राहत होते त्यांची संख्या 468 होती। हे सर्व शूर पुरुष होते। यरुशलेमामध्ये राहायला गेलेल्या बन्यामिनाचे वंशज असे: मशुल्लामाचा पुत्र सल्लू, मशुल्लाम योयदाचा पुत्र, योयद पदायाचा, पदाया कोलायाचा पुत्र, कोलाया मासेयाचा, मासेया इथियेलाचा आणि इथियेल यशयाचा। यशयाच्या पाठोपाठ गब्बई आणि सल्लाई हे होते। ते एकंदर 928 जण होते। जिखरीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता आणि हसनुआचा पुत्र यहुदा हा यरुशलेम नगराचा दुय्यम अधिकारी होता। याचकांपैकी योयारीबचा पुत्र यदया, याखिन, हिल्कियाचा पुत्र सराया, हिल्किया मशुल्लामाचा पुत्र, मशुल्लाम सादोकाचा, सादोक मरायोतचा आणि मरायोत अहिटूबचा, अहिटूब देवाच्या मंदिराचा अधीक्षक होता आणि त्यांचे 822 भाऊबंद मंदिराचे काम करत होते। आणि यहोहामाचा पुत्र अदाया, यहोहाम पलल्याचा पुत्र, पलल्या अमसीचा, जखऱ्याचा पुत्र आणि जखऱ्या पशहुराचा आणि पशहूर मलकियाचा, मलकियाचे 242। हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते। अजरेलचा पुत्र अमशसईर, अजरेल अहजईचा पुत्र, अहजई मशिल्लेमोताचा पुत्र, मशिल्लेमोत इम्मेरचा पुत्र आणि इम्मेरचे 128। हे सर्व शूर सैनिक होते। हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता। लेवी पुढील प्रमाणे: हशूबचा पुत्र शमाया, हशूब अजरीकामचा पुत्र, अजरीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा, शब्बथई आणि योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते। मतन्या हा मिखाचा पुत्र, मिखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा, आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता। इशस्तुती आणि प्रार्थना गीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत व बकबुक्या भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता आणि शम्मुआचा पुत्र अब्दा, शम्मुआ व गालालाचा पुत्र गालाल यदुथानाचा या पवित्र नगरात 284 लेवी राहायला गेले. यरुश्लेमामध्ये गेलेले द्वारपाल असे अक्कूब, तलमोन आणि त्यांचे भाऊबंद 172 होते. बाकीचे इस्रायली लोक आणि याजक तसेच लेवी यहुदाच्या वेगवेगळ्या नगरांमध्ये आपापल्या वडिलोपार्जित वतनांमध्ये राहिले. मंदिराचे सेवेकरी ओफेल टेकडीवर राहत. सिहा आणि गिश्पा हे या सेवेकऱ्यांचे प्रमुख होते. बानीचा पुत्र उज्जी हा यरुश्लेम मधील लेवीचा प्रमुख होता. बानी हजब्याचा, हजब्या मतन्याचा, मतन्या मिखाचा पुत्र. उज्जी हा असाफचा वंशज. असाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती. ते राजाज्ञा पाळत गायकांनी दररोज काय करायचे ते आज्ञेत सांगितलेले असे. राजाचा हुकूम काय आहे हे पथया या लोकांना सांगत असे. पथया हा मशेजबेल याचा पुत्र. मशेजबेल जेरहाच्या वंशातला होता. जेरह यहुदाचा पुत्र. यहुदातील काही लोक ज्या खेड्यात आणि आपल्या शेतामध्ये राहत ती अशी किर्यात अरबात व त्याच्या आसपासची खेडी, दिबोन आणि त्याच्या भोवतालची खेडी, यगबेसेल आणि त्या भोवतालची खेडी आणि येशुआ मोलादा, बेत पलेत ही नगरे व त्यांच्या आसपासची खेडी, हसर शुवाल, बैर शेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी, सिकलाग, मकोना व त्यांच्या भोवतालची खेडी, एन रिमोन, सरा, यरमूत, जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी, लाखिश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याच्या भोवतालची खेडी. अशा प्रकारे यहुदाचे लोक बैरशेब्यापासून हिम्मोनच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहत होते. गिबातील बन्यामिनाच्या कुळातले वंशज मिखमाशा, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी, अनाथोथ, नोब, अनन्या, हसोर, रामा, गित्तईम, आदिद, सबोईम, नबल्लट, लोध, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहत होते. लेवीच्या कुळातील यहुदाचे काही गट बन्यामिनांच्या प्रदेशात गेले.